शक्य आणि अशक्यतेच्या पुसटच्या सीमेरेषेवर जेव्हा आपण असतो तेव्हा शक्यही तेवढे जवळ असते जेवढे अशक्य असते. अशा वेळी खरी गंमत येते. आपली मनोवस्था सर्वस्वी अवलंबून असते आपल्या दृष्टिकोनावर. आपण जर सकारात्मक विचार करणारे असू तर सगळ्या गोष्टी शक्य वाटतात आणि मग आपल्याकडून आपसुकच अशी कृती घडते की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होऊन जाते. माणसाचं मन विचारांच्या गर्तेत अडकलं की त्याची अवस्था वावटळात अडकलेल्या पाचोळ्यासारखी होते. काही केलं ते स्थिर होत नाही, पण त्याच वावटळीचा झाडाला असलेल्या पानावर मात्र जास्त परिणाम होत नाही, कारण ते त्याच्या झाडाला घट्ट चिटकून असतात. एकदा का झाडाची साथ सुटली की पानाची गणना पाचोळ्यात होते. तसंच आपल्या मनाचंही. एकदा का मनाने सत्यापासून फारकत घेतली की त्याची अवस्था पाचोळ्यासारखीच होते. पण तेच मन जर सत्याला चिटकून राहिले तर अशा कित्येक वादळाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. कुठं थांबायचं हे कळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सुरुवातीचा प्रवास एकदम आनंददायी आणि हवाहवासा वाटतो, पण त्या आनंदापायी आपण थांबण्याच्या वेळेकडे डोळेझाक करतो. कळत असतं आपल्याला की आता थांबण्याची वेळ झाली आहे, पण हा मोह थांबू देत नाही. मग सुरू होते ती फरफट. इच्छा नसताना आपण ओढले जातो अशा प्रवासात ज्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी थांबायलाच हवं, प्रवासातही आणि नात्यातही.